हॅलो मित्रांनो, मी तुम्हाला आज एका दुष्ट चेटकिणीची गोष्ट सांगणार आहे. चेटकीण राक्षस हे नेहमी क्रूरच असतात असं आपल्याला वाटतं ना, पण काही काही राक्षस की नाही दयाळू पण असतात. दुष्ट चेटकीण होती ती व दया राक्षसाची ही गोष्ट. दुष्ट चेटकीण, जादूची सफरचंद व दया राक्षस. विजयपूर नावाचे एक गाव होते. त्यात तुमच्यासारखी बरीच लहान मुले होती. त्या मुलांची खूप एकजूट होती. ती सर्व मिळून मिसळून खेळत असत. मोठी मुले लहान मुलांकडे लक्ष देत असत. या लहान मुलांचा खेळ एक राक्षस नेहमी कौतुकाने बघत असे. दचकलात ना, नेहमीसारखा तो दुष्ट राक्षस नव्हता, तो होता दयाळू राक्षस. त्याचे नावही दयाल होते. एका दुष्ट चेटकिणीच्या शापाने तो राक्षस बनला होता. राक्षस होण्यापूर्वी तो एक साधा सुधा माणूस होता. त्यालाही त्याचा संसार होता, मुले बाळे होती पण एकदा तो त्याच्या कुटुंबासह जंगलातून प्रवास करत होता तेवढ्यात त्याच्या कानावर एका लहान मुलीचे रडणे आले. जंगलात चुकलेली लहान मुलगी असेल असे समजून तो रडण्याच्या दिशेने गेला. तेव्हा त्याला दिसले एक चेटकीण यज्ञ पेटवून जोर जोराने मंत्र म्हणत आहे व यज्ञात बळी देण्यासाठी एक लहान मुलगी झाडाला बांधली आहे. त्याला त्या मुलीची दया आली. जंगलातून प्रवास करायचा म्हणून त्याने कमरेला धारदार सुरा ठेवला होता. त्या सुऱ्याच्या सहाय्याने त्या लहान मुलीची त्याने सुटका केली व तिला आपल्या बायकोच्या स्वाधीन केले. आपल्या बळीची सुटका झाल्याचे बघून चेटकीण खवळली व दयालवर चालून आली. पण त्याच्या हातातले शस्त्र बघून ती काहीच करू शकत नव्हती. म्हणून तिने त्याला शाप दिले व जादूने राक्षस बनवले. दयालने प्रथम आपल्या कुटुंबाला सुखरूप घरी पोचवले. गावकऱ्यांना सगळी हकीकत सांगून त्या लहान मुलीला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले. पण प्राप्त झालेल्या राक्षसी स्वरूपामुळे त्याला कामधंदा करायची लाज वाटू लागली. तो घरातील सर्व कामकाज सांभाळू लागला व त्याची बायको बाहेर कामे करून पैसे मिळवू लागली. वेळ मिळेल तसा दयाल खिडकीतून मुलांचे खेळ बघत बसे, त्यांच्यावर लक्ष ठेवत असे. इकडे ती दुष्ट चेटकीण परत तपश्चर्येला बसली होती. तिला जगातील सर्वोच्च शक्ती प्राप्त करायची होती. तिची तपश्चर्या पूर्ण झाली. आता तिला फक्त यज्ञ करून 9 लहान मुलांचा बळी द्यायचा होता, एकदम द्यायचा होता. पण ती या जगातील सर्व शक्तिमान बनणार होती. आता फक्त तिला गावात जाऊन 9 मुले मिळवायची होती. एक दिवस एक प्रेमळ आजी हातात सफरचंदाची टोपली घेऊन खेळणाऱ्या मुलांजवळ आली. एक लहान मुलगा खेळता खेळता थकून विश्रांतीसाठी बाजूला येऊन बसला. प्रेमळ आजीने टोपलीतील सफरचंद त्याला देऊ केले. सफरचंद खाऊन झाल्यावर तो मुलगा त्या आजीच्या पाठोपाठ जाऊ लागला. आजी त्याला घनदाट जंगलात घेऊन गेली. मुलगा हरवल्याची बोंब सगळ्या गावात उठली. असे लागोपाठ 3-4 दिवस झाले. सर्वांनी दयाल राक्षसाला विनंती केली व खेळणाऱ्या मुलांकडे लक्ष द्यायला सांगितले. दयाल राक्षस खिडकीत बसून डोळ्यात तेल घालून मुलांकडे लक्ष देऊ लागला. 2 दिवसात आणखीन 3 मुले बेपत्ता झाली. दयाल राक्षसने एक बघून ठेवले होते. सफरचंदवाली म्हातारी कुठून तरी येते व एखादा तरी मुलगा तिच्या पाठोपाठ जातो. त्याने गावकऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. दुसऱ्या दिवशी गावकरी दबा धरून बसले. बरोबर 4 वाजता एक सफरचंद घेतलेली म्हातारी आली. एका मुलाने तिचे सफरचंद खाल्ले व तो तिच्या मागोमाग जाऊ लागला. आजपर्यंत 6 मुले नाहीशी झाली होती. आजचा हा 7वा मुलगा होता. गावकरी त्या दोघांचा पाठलाग करू लागले. जंगल जवळ येताच म्हातारीने आपले रूप पालटले. तिची दुष्ट चेटकीण झाली. हात लांब करून तिने आपल्या मोठ्या पंजात मुलाला पकडले व गाव जंगलात नाहीशी झाली. गावकरी बघतच राहिले. त्या दुष्ट चेटकिणीची त्यांना भीती वाटू लागले. तिचा नायनाट कसा करावा हे मात्र त्यांना उमगत नव्हते. जंगल पेटवून दिले असते तर त्यात त्यांची 7 लहान मुले अडकली होती. शेवटी सर्वजण गावातील जुने मांत्रिक पीरबाबांकडे गेले. त्यांना अनेक गूढविद्या अवगत होत्या. भूत उतरवणे, उतारा देणे इत्यादी कलांमध्ये ते प्रवीण होते. पण त्यांनी आपल्यातील दैवी शक्तीचा कधी दुरुपयोग केला नव्हता. लोकांच्या भल्यासाठी ते त्याचा उपयोग करत. पीरबाबांनी समाधी लावली व अंतर्ज्ञानाने सगळ्या मुलांना लोकांना सांगितले की चेटकणीने सर्व मुलांना एका गुहेत कोंडून ठेवले. ती अजून 2 मुले मिळाली की यज्ञ करून 9 मुलांचा बळी देणार आहे. एकदा का तिचा यज्ञ सफल झाला की जगातील कुठलीच शक्ती तिला पाडाव करू शकणार नाही. पण तिला मानवापासून मरण नाही. हे ऐकताच दयाल राक्षस पुढे झाला. तो म्हणाला, मी आता मानव उरलो नाही. मी चेटकिणीला मारायचे काम माझ्या अंगावर घेतो. गावकऱ्यांनी 2 गट केले. एका गटाने चेटकिणीचा यज्ञ उधळून लावायचा व दुसऱ्या गटाने मुलांची गुहेतून सुटका करायची असे ठरवले. गावात एकदम कडेकोट बंदोबस्त वाढवला. सर्व मुलांना ताकीद देऊन घरातच डांबले होते. दयाल राक्षस शस्त्रांना धार करत होता. गावकरी काठ्या लाठ्या जमेल ती हत्यारे जमा करत होती. पण तिचे सुदैव असे होते की शेजारच्या गावातील एक भिकारी कुटुंब भीक मागत मागत आजच त्या गावात दाखल झाले होते. त्यात 2 लहान मुले होते. त्या 2 लहान मुलांना आपल्याकडील सफरचंद देत चेटकिणींनी डाव साधला. दयाल राक्षसांनी खिडकीतून ते पाहिले. आता त्वरित हालचाल केले पाहिजे हे जाणून सर्व गावकऱ्यांना सावध केले व लढाईची पक्की योजना तयार केली. अगदी सावधपणाने सर्व बाजूनी गावकऱ्यांनी जंगलात प्रवेश केला. चेटकीण सचैल स्नान करून यज्ञाच्या तयारीला लागली होती. ती यज्ञाची तयारी करत असतानाच गावकऱ्यांच्या एका गटाने मुलांना बांधून ठेवलेली गुहा शोधून काढली. चेटकिणींनी त्यांना बळीच्या बकऱ्यागत फुलांच्या माळांनी सजवून ठेवले होते. चेटकीण यज्ञवेदीजवळ आल्याने तिला गावकऱ्यांची चाहूल लागली नाही. गावकऱ्यांनी प्रथम आपल्या मुलांची सुटका केली व काही लोकांबरोबर त्यांना जंगलाबाहेर सुखरूप पोचवले. मुलांच्या जागी त्या गावकऱ्यासोबत दयाल राक्षस त्या गुहेत लपून बसला. चेटकीण मुलांना आणायला गुहेत शिरली की गावकऱ्यांनी गुहेचे तोंड अडवून ठेवायचे व दयाल राक्षसाने चेटकिणीचा पाडाव करायचा असे ठरले. चेटकीण गुहेत शिरताच दुसऱ्या गावकऱ्याच्या गटाने तिच्या यज्ञाची नासधूस करायची. तिचा यज्ञ संकल्प पार पडू द्यायचा नाही असे ठरले. म्हणजे चेटकीण जरी दयाल राक्षसाच्या हातून वाचली तरी तिला यज्ञ मांडता आला नसता. यज्ञाचे काही मंत्र म्हणून झाल्यावर चेटकीण उठली. आपल्या लांब मोराच्या पिसाच्या झाडूने तिने बळीवेदी स्वच्छ केली. मुलांना मारण्यासाठी धारदार कोयता आणून ठेवला व ती मुलांना आणण्यासाठी गुहेत निघाली. आता फक्त 9 कोवळ्या मासाचा देवाला नैवेद्य व सर्वोत्तम शक्तीची प्राप्ती या गोड विचाराच्या धुंदीत ती गुहेत शिरली. गुहेत एकदम सन्नाटा पसरला होता. मुले घाबरून गप्प बसली असतील असा विचार करून ती मुलांना बांधलेल्या ठिकाणी पोचली. तेवढ्यात अंधारात दबा भरून बसलेल्या दयाल राक्षसाने तिच्यावर मागून हल्ला केला. अनपेक्षित हल्ल्याने चेटकीण गांगरली व गुहेबाहेर पळू लागली. पण गुहेचा दरवाजा खूप गावकऱ्यांनी अडवल्यामुळे तिला बाहेर पळता येईना. तिने उग्र रूप धारण केले. पण चहूबाजूने तिला घेरल्यामुळे ती हतबल झाली. जादूने अदृश्य होत ती गुहेबाहेर पडली व यज्ञवेदीकडे धावली. इकडे गावकऱ्यांच्या दुसऱ्या गटाने तिची यज्ञवेदी पार नासधूस करून ठेवली होती. भडकलेल्या यज्ञात काहीही फेकून ते उद्ध्वस्त करत होते. ते बघून चेटकीण त्यांना शाप देत प्रकट झाली व गावकऱ्यांच्या अंगावर धावली. दयाल राक्षसांनी तो मोका साधून नेम धरून तिला एक चाकू मारला. चाकू वर्मी लागून चेटकीण मोठ्याने आवाज करून मरून पडली. सर्वांनी आनंदाने जल्लोष केला व चमत्कार घडला. चेटकिणीच्या मृत्यूमुळे त्याचा शापही नाहीसा झाला व दयाल राक्षसाचे स्वरूप पालटले. तो मूळ मनुष्य रूपात आला. हा द्विगुणित आनंद गावकऱ्यांनी सर्व गावात मिठाई वाटून लुटला. बाय बाय.